माझी आई जी आहे तिकडनं ते मळगाव म्हणजे सावंतवाडीचे कोकणातले ते मायग्रेट झाले कोल्हापूरला.
अच्छा.
सो माझं लहानपण गाव म्हणशील तर भोर आणि कोल्हापूर अशा दोन्ही ठिकाणी मी वाढलो. माझ्या वडिलांचं ऍडव्हर्टायझिंगचं बॅकग्राऊंड यु नो सो नो इट वेल. सो विचार करण्याची चौकट बनवून घेणे आणि त्यातनं क्रिएटिव्हिटी सादर करणे हे रक्तात आहे. मला कोणी म्हणलं अवधूत गुप्ते तुम्ही कोल्हापूर आहे ना, म्हणजे मर्दा आता सांगायला पाहिजे काय वेगळं. माझ्या मुलाला आता वर्ष पूर्ण झाले आणि त्याला बाळ्या बबड्या बंड्या म्हणतात कारण त्याला नाव नाही आहे. आता आम्हाला लक्षात आलं की सॉफ्टवेअर डझंट मॅटर अ लॉट, यु नो द सॉफ्टवेअर ऑर द टेक्नॉलॉजी इज बिल्ट टू रेकॉर्ड म्युझिक ऑर टू मेक म्युझिक. म्युझिक इज नॉट फॉर द टेक्नॉलॉजी.
नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या सीझन 2 मध्ये आपल्याला भेटायला आलेला आहे एक खास माणूस. ठीक आहे, मी त्याला माझ्या पहिल्या फिल्मपासून ओळखते कारण माझ्या पहिल्या फिल्मचं म्युझिक त्याने केलं होतं इफ यू रिमेंबर. पण त्याच्यानंतर तो खूप काही 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 करत आलेला आहे आत्तापर्यंत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना खुपतं. म्हणजे खुपते तिथे गुप्ते, पण गुप्ते तुम्ही काळजी नका करू, आम्ही तुम्हाला नाही खुपवणार काही.
धन्यवाद.
हाय अवधूत, कसा आहेस?
मस्त रिमा, आणि ह्या भूमिकेत तुला भेटायला खूप मस्त वाटतंय.
रिअली?
कारण किती वर्ष झाली?
15 वर्ष
झाली फिल्म करून एकत्र.
राईट.
आणि माझ्या स्मरणशक्तीचा अंदाज मित्र दिलाच आहे आता, त्यामुळे पटकन तू त्यातलं एखादं गाणं म्हणायला सांगशील तर
अजिबात नाही. नाही, ती काळजी नको करूस. पण मला सांग, तू काय सध्या रॉयल एनफील्ड पहिली तुझ्याकडे वगैरे काय? दॅट वॉज अ हॉट स्टोरी दॅट डे.
नाही खरं आहे, कारण मला ना मला सगळ्यात मोठं अवॉर्ड वाटतं ते, बिकॉज आय हॅव बीन अ रायडर सिन्स लाईक लॉंग सिन्स बिगिनिंग. आणि रायडिंग करायचो, मग त्याच्यानंतर पहिली मी ज्या वेळेला थंडरबर्ड घेतली त्याच्यानंतर ती चेंज केली, मग इंटरसेप्टर घेतली, आणि मग ज्या वेळेला हे प्रेम जे बुलेट बद्दलचं आहे ते मी माझ्या पांडू मधल्या गाण्यातनं व्यक्त केलं की तुम्हा बघून काळी जर फोन मला करते वाजते टुरुम टुरुम
टुरुम टुरुम,
मग बस की गेलो कर मारूया स्टार्टर जाऊ आपल्या बुलेटवर पुरुम ब्रुम. तर त्याची दखल एनफिल्डनी घेतली आणि मी ज्यावेळेला त्यांना मला मी तेव्हाच मला इच्छा होती की आपण ही जी 650 CC इंटरसेप्टर आहे ती ज्या वेळेला क्रुझर शेपमध्ये येईल त्यावेळेला मी पहिली घेणार. म्हणून मी आय हॅड ट्विटेड इट वेन दे लॉन्च इट आणि आय टॅग्ड सिद्धलाल, सिद्धार्थ लाल जे आहेत ना त्याचे इशरचे आणि एनफिल्डचे मालक,
त्यांना
त्यांनी त्याची विशेष दखल घेऊन सांगितलं की पुढच्याच्या पहिली बाईक वगैरे विकली जाणार ती वेगळीच असेल, ती तुम्ही घ्याच आम्ही देऊच, पण बिफोर द फर्स्ट बाईक कम्स इन शोरूम फॉर टेस्ट राईड ऑल्सो वी विल गिव्ह यू द बाईक. सो राईट नाऊ आय हॅव सुपर मीटिओर 650 विच इज नॉट इवन अवेलेबल इन स्टोर्स फॉर टेस्ट राईडिंग.
वंडरफुल वंडरफुल यार. पण मग आता कुठे जाण्याचा प्लॅन आहे त्याच्यावर?
त्याच्यावर काय आता कुठं बाहेर नसती किक मारायची, स्टार्टर मारायचं असतं यु नो, आणि तुम्ही जस्ट बाहेर पडायचं.
आणि दुसरा प्रश्न, कोणाबरोबर
जाणार? असं नाही विचारायचं. नाही
पण मला सांग, रॉयल एनफिल्ड ही मिळाली याच्या व्यतिरिक्त कशात बिझी आहेस सध्या?
सध्या आहे बघ, माझी दुकानामध्ये गायक, संगीतकार, दिग्दर्शन, निर्माता असा वेगवेगळ्या भूमिका आहेत.
बरोबर.
सो गायनामध्ये तर तू बघतीच मागच्या बांबूचं एक सुंदर गाणं झालं, त्यानंतर आता टर्री फिल्म येते त्याच्यामध्ये माझं टायटल आहे, स्वप्नील आणि प्रफुल्लनी गायक त्यांनी कंपोज केलंय, आधीचं समीर सप्तीसकरनी केलं होतं. सो या यंग यंग म्हणायचं नाही म्हणजे नेक्स्ट जनरेशन, नेक्स्ट जनरेशन नाही म्हणायचं, आपल्यातले ज्युनियर्स असं
म्हणून पटलेलं आहे.
सो त्यांच्याबरोबर कामं चालूच आहेत. संगीतकार म्हणून म्हणशील तर आता मी तारा राणी फिल्म जी येते त्याचं म्युझिक माझं आहे, अजून एक दोन फिल्म आहेत ज्याचं म्युझिक आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. सो दिस इज गायक संगीतकार सांगून सांगितलं. दिग्दर्शक म्हणून एक फिल्म आता चालू आहे जी ऑन फ्लोअर जाईल. निर्माता म्हणून ह्या वर्षी कोल्हापूर डायरीज रिलीज होईल, अधिक बॉईज 4 तो देखील रिलीज होईल, आणि सूर नवा ध्यास नावाचा शेड्यूल आता होईल. ह्या तीन गोष्टी ह्या वर्षातले.
करेक्ट. आणि तुझं अजून एक जे प्रोफाईल आहे, एंटरप्रेन्युअर तू आहेस, यू हॅव युअर ओन रेस्टॉरंट, त्याचं काय चाललंय सध्या? बऱ्याच ऐकिवत नाही आलं.
नाही, त्या फ्रंटवरती थोडा जरा थंड आहे सध्या, काहीतरी वेगळ्या प्रकारचं म्हणजे रेस्टॉरंट आम्ही तुर्तास त्याला एक वळण वेगळं दिलंय.
ओके.
सो वी आर वर्किंग ऑन अ क्लाउड किचन काइंड ऑफ अ थिंग.
ओ नाइस नाइस नाइस. पण मला सांग की आपण 15 वर्षांपूर्वी भेटलो होतो,
हो,
तेव्हापासून आतापर्यंत यू हॅव्हंट एज्ड एट ऑल यार.
इश इश तुला काय पाहिजे सांग इकडनं, तुला काय म्हणजे आपण कुठे डिनरला जायचंय
तुला मला काय पाहिजे ते. पण सिरियसली म्हणजे आपकी खूबसूरती का राज क्या है अवधूत?
अगं आता काय ना, तू आपण दुसरं काहीतरी बोलूया ना, काय माझी खेचती तुझ्याकडे पॉडकास्टवर तुझ्या आलं म्हणून तू खेचणार असं तुझी बॅट म्हणून डबल बॅटिंग असं थोडी.
मी जेन्युइनली विचारते कारण आय एम रिअली क्युरियस. यू आर लुकिंग द सेम यू नो दॅट एक्सेप्ट फॉर युअर मे बी हेअरस्टाईल, त्यावेळेला तुझे स्ट्रेट होते केस.
मी चेंज करत असतो.
हा सो अदर दॅन दॅट यू यू हॅव नॉट एज्ड एट ऑल. आय कांट बिलीव अवधूत गुप्ते.
मी ब्लश करतोय येस, पण ते माझ्या दाढीच्या पाठीमागे दिसत नाही, काटेरी दाढीच्या पाठीमागे.
ओके
नाही, पण जर का तू थोडं माझं बाजूला ठेवून खरोखर तू कॉम्प्लिमेंट देत असतील तर मी येस. मी आता 13 किलो वजन कमी केलं.
वंडरफुल.
या 3 महिन्यात कारण आणि ते काय आपण ना लक्ष देत नाही का हेल्थकडे एवढं जास्त होतं. इट्स नथिंग ग्रेट किंवा काय वेगळं केलं नाही जे आपण सगळ्यांना माहिती असतं. कोणी म्हणतं कीटो करा, कोणी म्हणतं ते दीक्षित डाएट करा, कोणी हे करा मग दिवेकर करा, कोणी एकमेकांच्या विरुद्ध कुठलंही एक डाएट घ्यायचं आणि जस्ट वर्कआउट केलं की आपलं वजन कमी होतं. तुम्ही फक्त आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये म्हणा लाईफस्टाईलमध्ये आपण आपल्या प्रकृतीला फार सेकंडरी ठेवतो काय, ते फक्त प्रायोरिटी त्याला दिली की होतो.
बट इजंट इट पॅराडॉक्सिकल की आपण आपल्या प्रकृतीला सेकंडरी ठेवतो आणि वेरॅज आपलीच ही इंडस्ट्री अशी आहे की ज्याच्यामध्ये तुमची जर प्रकृती नसेल तर तुम्हाला काहीच करता येणार नाही.
खरं आहे. आपण का नाही करत माहितीये का तसं, कारण आपल्याकडे नो हा शब्द आपण वापरत नाही. वी डोंट से नो टू एनिथिंग
राईट.
आणि बिकॉज इफ यू से नो यू आर सॅक्रिफायसिंग समथिंग. इफ देर इज अ शो आय से नो, देर इज अ रेकॉर्डिंग आय से नो, देर इज अ शूटिंग आय से नो, तर तुम्हाला काहीतरी तुमच्या हातातनं जाणार आहे निसटणार आहे अशी भीती वाटते.
बरोबर.
त्या ती जर का एकदा ओव्हरकम केली तर सगळं उलट बरोबर लागत.
सो अवधूत मगाशी तू गमतीने म्हणत होतास की माझ्याकडे हे दुकान आहे, हे दुकान आहे, हे दुकान आहे वगैरे वगैरे राईट. पण एखादा माणूस ज्या वेळेला तो कलाकार असतो खऱ्या अर्थाने राईट, तो गायक असतो, तो संगीतकार असतो, तो दिग्दर्शक असतो, तो लेखकही आहेस राईट. सो जेव्हा एवढ्या सगळ्या आणि ह्या प्रत्येक गोष्टीला एक्स्ट्रीम फोकस आणि एक्स्ट्रीम क्रिएटिव्हिटी
लागते
आणि एकट्याने करायचीच सगळी ही कामं आहेत एक्सेप्ट डिरेक्शन प्रॉबब्ली, पण ऑन पेपर तर ते आपल्यालाच करावं
लागतं राईट.
सो जेव्हा तू इतकी हाय इंटेन्सिटी प्रोफाईल स्वतःची सांभाळत असतोस त्यावेळेला ओढा ताण होते का रे?
खूप होते खरं बघायला गेलं तर, आणि पण त्याच्यात मजा पण असते, मला ब्रेक पण मिळतो. म्हणजे आता दिग्दर्शन करून मी दिग्दर्शित केलेली फिल्म येऊन आता ऑलमोस्ट 5 वर्ष होती.
आय नो. या
हा लास्ट वॉज कान्हा.
येस.
त्याच्यानंतर काही ठरवून केलं नाही अशातला भाग नाही, पण बाकीच्या ठिकाणी जास्त लक्ष द्यावं असं वाटलं. जे जे हातात आलं ते एक्सप्रेस करताना ती माध्यमं जास्त इंटरेस्टिंग वाटली. सो तुम्ही दोन्ही बाजूने या गोष्टीकडे बघू शकता की थोडीशी म्हणजे आता दिग्दर्शन केलेलं नाही ही आता जी खाज आहे इच रेस्ट किंवा आपण रेस्टलेसनेस म्हणू
इन
बेटर वर्ड्स. सो तो रेस्टलेसनेस आपण त्याला ऍड्रेस करायला वेळ मिळालेला नाही आहे. पण ॲट द सेम टाईम गाणी गाऊन खूप झाली कारण ह्या प्रत्येक वर्षामध्ये मी नाही म्हटलं तरी सुद्धा इतर संगीतकारांसाठी आणि माझी पकडून वर्षाकाठी 100-150 गाणी मी गायली
असतील
फिल्मसाठी. सो ते झालेलं आहे. सूरनवाचा आम्ही शेड्यूल कोरोनाच्या काळातनं सुद्धा फार सक्सेसफुली 2 शेड्यूल्स आम्ही केली लागोपाठ 2 वर्ष. सो ते नाही तर दुसरं काहीतरी घडलेलं आहे असं आहे.
पण मला सांग की 100-150 गाणी वर्षाकाठी, पण म्हणजे 96 पासून तू गातोयस. सो आतापर्यंत किती झाली असतील काय अंदाज?
त्यावेळेला तेवढा एव्हरेज नव्हता खरं. हा म्हणजे माझं प्लेबॅक सिंगिंग ॲज सच चांगल्या प्रकारे सुरू होऊन 2007-08 पासून झालं.
म्हणजे माझ्या फिल्म पासून.
ऑफकोर्स ऑफकोर्स तू चान्स दिलास म्हणून.
राईट.
सो तेव्हापासून हळूहळू वाढत चाललंय आणि आता क्वांटम खूप वाढला, गाणी आता खूप चित्रपट यायला लागले. त्यामुळे मी आणि खरं सांगायचं तर मी ना काय करतो रिमा की मला परवडत नाही अगदी स्पष्ट सांगायचं तर जे पैसे गायला मिळतात स्टुडिओमध्ये जाऊन चित्रपटाचं गाणं गायला, कारण मी मागत नाही पैसे की मला तुम्ही एवढेच द्या किंवा असे द्या. ते पैसे पण वाढत गेले, लोकांनी वाढवले. बिकॉज आय फील की माझी सुरुवात गायक म्हणून झाली.
राईट.
सो इफ युअर अ डॉक्टर आणि तुम्ही त्यांच्या दानावा आधी गायक वगैरे होते मग डॉक्टर तुम्ही लावता, तर तुम्ही डॉक्टर तुम्ही क्लिनिकमध्ये एक दिवस तरी जाऊन बसलं पाहिजे.
बरोबर.
लोकांना तपासलं पाहिजे असं. मग त्यावेळेला मला असं वाटतं की म्हणून मी आठवड्यातला एकच दिवस ठेवतो आणि युजली ट्युजडेज असतात ते. आणि मग आजीवासन किंवा रेग्युलर ठरलेले स्टुडिओज आहेत तिकडे जातो आणि एकाच दिवसात 2 ते 3 गाणी गातो तीन संगीतकारांना बोलवून.
ओके.
सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. आणि अशा प्रकारे मी ते मॅनेज करत आलोय आता. त्यामुळे आता ती 50 आठवड्याला 3 गाणी म्हणजे 150 असा मी आकडा काढला.
ओके, व्हेरी गुड. आणि ऑल्सो तुझी रेंज म्हणजे हे मला इव्हन आपल्या फिल्मच्या वेळेला जाणवलेलं होतं. ज्या प्रकारची गाणी होती, बैठकीची लावणी होती किंवा ते अंजनीच्या सुता, त्याचं आपण एक वर्जन केलं होतं. सो तुझी जी रेंज आहे ती गाण्यांची तर ऑसम आणि वेरिड आहेच आहे. इट्स अ ह्यूज रेंज, राईट. पण ऍट द सेम टाइम ऍज अ डिरेक्टर ऑल्सो जर आपण झेंडा पाहिली, एक तारा पाहिली, कान्हा पाहिली, राईट, या सगळ्या तुझ्या फिल्म मध्ये सुद्धा देर इज अ वाईड व्हरायटी. नो वन फिल्म इज लाईक द अदर. किंवा इव्हन जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, ती तर टोटली वेगळी फिल्म होती, अनएक्सपेक्टेड होती फ्रॉम अ मेकर ऑफ झेंडा. सो टेल मी की हाऊ डू यू चूज युअर सब्जेक्ट्स यार.
म्हणजे आपण झेंड्यापासून जर का विचार केला ना, तर माझं फोकस कधी दिग्दर्शन करणं हा नव्हता. झेंडाच्या वेळेला सुद्धा मी माझ्या वडिलांचं ऍडव्हर्टायझिंगचं बॅकग्राऊंड यु नो, सो नो इट वेल. सो विचार करण्याची चौकट बनवून घेणे आणि त्यातनं क्रिएटिव्हिटी सादर करणे हे रक्तात आहे. त्यावेळेला मी शिवसेनेचं ज्यावेळेला काम करायचो, त्यांची गाणी करायचो, कॅम्पेन करायचो, जिंगल्स करायचो, त्यावेळेला शिवसेनेतनं मनसे निर्माण झाली.
राईट.
तर आपण एक म्हणतो ना अप्लाईड आर्ट, आपण अप्लाईड आर्ट म्हणून आपण फार ड्राय किंवा त्रयस्थ नजरेतनं बघताना खूप इमोशन्स बाजूला ठेवून एखाद्या गोष्टीकडे बघतो. पण तिथे मग तुमच्यातला जो आर्टिस्ट आहे तो मध्ये येतो, तसा तो आला आणि म्हणून मला झेंड्याचा सब्जेक्ट सुचला त्या, कारण जवळनं बघितलं जे झालं ते सगळं.
राईट.
मग तो आधी मी फक्त आय वॉज गोईंग टू प्रोड्यूस इट, नॉट डिरेक्ट इट. पण मग त्यातनं 2-3 ज्या गोष्टी घडल्या की मी आधी कोणाकडे तरी स्क्रिप्ट लिहून घेतली, मग ती मला पटली नाही, मग मी स्वतः लिहिली, मग मी सचिनजींना अप्रोच केलं, सचिन पिळगावकरांना, की तुम्ही डिरेक्ट करा, मी प्रोड्यूस करतो. मग त्यांनी मला एनकरेज केलं, अरे तू तुझ्यात आहे दिग्दर्शक, तू करू शकशील. आय स्पेंट ऑलमोस्ट अ इयर ऑन दॅट.
ओके.
अभ्यास केला, हे केलं, त्यांच्याकडनं अजून धडे घेतले, काही पुस्तकं वाचली आणि मग मी दिग्दर्शनात आलो.
राईट.
सो कमिंग टू युअर क्वेश्चन की हे का होतं, तर ज्यावेळेला एक्सप्रेशन सुदैवानी किंवा दुर्दैवानी माझ्याकडे अनेक कुंचले आहेत आणि रंगाच्या विविध पेट्या आहेत. सो ज्यावेळेला एखादा विचार मनामध्ये येतो, मग त्याचं गाणं करावं का, त्यावर लेख लिहावा का, त्यावर अजून काही करावं का, पिक्चर करावा.
बरोबर.
हे ज्यावेळेला सुचतं तेव्हा मग त्यातनं त्या सब्जेक्टची निवड होते. आणि आतापर्यंत बरेच माझ्याकडे उलट आले, स्क्रिप्ट आल्यात ज्या की आमच्याकडे एक स्क्रिप्ट आहे, प्रोड्युसर आहे आणि तुम्ही दिग्दर्शित कराल का, तर मी त्यावेळेला नाही सांगितलेलं. कारण तो जो दिग्दर्शक असतो की जो मोर ऑफ फ्रॉम द टेक्निकल साईड आहे, ज्यांनी FTKI मधनं आलेली आहेत लोक, त्यांना ते माध्यम माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. सो आय सेड की ते मी कॉम्पीट नाही करू शकत. सो आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ डिरेक्टर. आय थिंक आतापर्यंत सगळ्या स्क्रिप्ट माझ्या, कथा माझ्याच आहेत मी लिहिल्या. ह्याही पुढच्या ज्या स्टोरीज असतील त्या मी लिहिलेल्याच कथा मला जास्त करायला आवडतील.
बरं, मला आता एक वेगळा प्रश्न विचार की तू आत्ताच म्हणालास की तू शिवसेनेसाठी तेव्हा काम करत होतास आणि मग त्याच्यातून मनसे आली. मग तू त्यावेळेला आय थिंक आपण बोललो होतो का असं काहीतरी झालं होतं आणि तू म्हणाला होतास एवढा मला त्रास होतोय ना आता. इट वॉज आय थिंक तू कोणत्या दोघांपैकी एकासाठी गाणं बनवलंस आणि त्याच्यामुळे दुसरे नाराज झाले होते का असं काहीतरी झालं होतं.
नाही, असं कधी नव्हतं झालं. झेंडा चित्रपटाच्या वेळेला तो प्रॉब्लेम झाला होता. झेंडाच्या वेळेला कॉन्ट्रोवर्सी झाली होती. तो जो नॅशनल हिट तो चित्रपट होताच, पण त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी झाली होती. मग राणे कुटुंबीय म्हणजे नितेश राणे आणि नारायणजी राणे, नितेशजी राणे, हे लोकांना त्याचा त्रास झाला होता. मग त्यांनी विरोध केला होता. मग आम्ही ती फिल्म पुढे साधारण महिनाभर लेट करून मग ती रिलीज झाली.
Right.
The rest is the history.
I know. And it was a wonderful history at that. पण एवढा त्रास झाला त्याचा की त्याच्यानंतर तू कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट्स कडे वळला नाहीस विशेष असं वाटतं.
नाही, राजकीय आता मोर्याच्या वेळेला पण कॉन्ट्रोवर्सी झाली होती, लगेच नेक्स्ट फिल्म जी होती त्यावर. पण राजकीय आणि सामाजिक या दोन गोष्टींवरती चित्रपट करणे हे मला जास्त इंटरेस्टिंग वाटतं. म्हणून जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा पण जरी लव्ह स्टोरी असली तरी त्याच्या पाठीमागे एक मुद्दा होता.
राईट.
तिथपासून ते कानापर्यंत, म्हणजे काना वॉज दहीहंडी मधल्या मुलांचे जे मृत्यू होतात किंवा जे पडून त्याच्याबद्दलची फिल्म होती. सो यू आय ऑलवेज वॉन्ट टू मेक अ स्टेटमेंट असं होतं. आणि त्यामुळे त्याच्यानंतर केलं नाही, कॉन्ट्रोवर्सियल केलं असं नाही. इनफॅक्ट त्याच्याही आधी ज्यावेळेला जय जय महाराष्ट्र गाणं आलं होतं 2004 म्हणजे 5 वर्ष आधी, त्याही वेळेला कॉन्ट्रोवर्सी झाली होती. सो तुम्ही काहीतरी ज्या वेळेला एक स्टेटमेंट करतात त्या तुमच्या माध्यमातनं, त्यावेळेला त्याला सपोर्ट आणि अपोज दोन्ही होणारच. ते झालं की वाद होणार आणि त्याला तुम्ही म्हणता वादग्रस्त. सो तुम्ही करताना असं ठरवून कधीच करत नाही की वादग्रस्त करायचं, आता आपण काहीतरी वादग्रस्त करूया असं नसतं. इनफॅक्ट पुढचे सब्जेक्ट किंवा नंतर सुद्धा जे झालं त्यावेळेला करताना 10 वेळा विचार करायला लागतो की आपण एकांगी करत नाही आहोत ना, यू हॅव टू रिअली स्टँड फॉर इट.
राईट.
मग तुम्ही त्या कलाकृतीसाठी तुम्ही कितीही पुश करत पुढे जाऊ शकता, पण यू हॅव टू बी कन्व्हिन्स्ड अबाउट ईच अँड एव्हरी फ्रेम. प्रत्येक फ्रेममध्ये तुम्ही दाखवलं हे न्याय्य आहे ना तुमच्या दृष्टिकोनातनं तरी, हे सारखा विचार करायला लागतो. पुढच्याही सब्जेक्टमध्ये तसंच आहे सगळं.
करेक्ट.
सो कॉन्ट्रोवर्सी होणार हे आधीच माहिती असतं, त्याला काय करणार.
वी हॅव टू लिव्ह
विथ.
मला सांग, देर इज अनदर कॉन्ट्रोवर्सी, म्हणजे मे बी ती माझ्याच मनात आहे. ठीक आहे, की आय नो फॉर अ फॅक्ट की तू मुंबईत लहानाचा मोठा झालेला आहेस, पण तरी सगळेजण तुझं नातं हे कोल्हापूरशीच जोडतात.
अरे बा,
व्हॉट इज दिस कनेक्शन, प्लीज टेल मी.
ओके, मी रीमाच्या पॉडकास्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे समजावून सांगतो.
सो व्हेन आय से कोल्हापूर कनेक्शन, आय डोंट मीन की तुझी फॅमिली तिथून येते वगैरे वगैरे, हे नकोय मला.
मी सांगतो ना सगळं. सो आम्ही गुप्ते आहोत. गुप्ते हे मूळचे सर्व गुप्ते जे असतात ते कोस्टल म्हणजे महाड आणि पासनं डहाणू पर्यंतच्या एरियातले असतात. आमचं गाव हे नातं आहे. नातं म्हणजे आम्ही नातेकर देशमुख. सो तिकडनं आमचे 4 जनरेशन आधी सगळी लोक भोरला शिफ्ट झाले. भोरमध्ये आमची अजूनही शेती आहे. भोरच्या मंगळवार पेठेमध्ये आमचं मोठं घर आहे, ज्याच्यामध्ये आता आम्ही हॉस्पिटल चालू केलंय. तिथे त्यांना डॉक्टरांना दिलंय का, आणि त्यानंतर बाजूला शेती पण आहे भरपूर. सो माझी आई जी आहे तिकडनं, ते मळगाव म्हणजे सावंतवाडी जे कोकणातले, ते मायग्रेट झाले कोल्हापूरला.
अच्छा.
सो माझं लहानपण गाव म्हणशील तर भोर आणि कोल्हापूर अशा दोन्ही ठिकाणी मी वाढलो, पण माझा लगाव माझं प्रेम हे जास्त कोल्हापूरवर बसलं आणि कोल्हापूरचंही प्रेम माझ्यावर बसलं. पण माझं शिक्षण मुंबईमध्येच झालं. सुट्ट्यांमध्ये मी कायम कोल्हापूरला असे, मुंबईत मी एकही दिवस थांबायचो नाही. आणि मग ज्या वेळेला शाळा संपली, कॉलेजेस मिठीबाईला होतो मी, तेही कॉलेज सुद्धा शिक्षण मुंबईतच झालं. त्यानंतरचा काळ ज्या वेळेला आपण वरती येत असतो, उभरत असतो, म्हणजे तुला माहिती आहे स्ट्रगल काय असतो, तर त्यावेळेला मी काही वर्ष अशी मी कोल्हापूरमध्ये घालवली मनसोक्त असं म्हणतो. आणि माझे सगळे मित्रमंडळ जे आहे ते कोल्हापूरचंच जास्त आहे, त्यामुळे मला कोल्हापूरची संस्कृती माहिती आहे, कोल्हापूरची भाषा माहिती आहे, खाद्य संस्कृती माहिती आहे. याचा उल्लेख सारखा सारखा बोलताना माझ्या सूरनामा ध्यासनामामध्ये आधी सारेगामामध्ये यायचा, आणि त्यामुळे ते ब्रँडिंग होऊन गेलं की अवधूत म्हणजे कोल्हापूर. आणि त्याचा मला प्रचंड आनंद आणि अभिमान आहे.
ग्रेट.
मला आवडतं, मला कोणी म्हणलं अवधूत गुप्ते तुम्ही कोल्हापूर आहे ना, म्हणजे मर्दा आता सांगायला पाहिजे काही वेगळं. शनिवारला ना तिकडे मोठं झालंय मी, तुमची तुम्ही कुठलं गाव कोणतं तुमचं भागातले आमच्या असं.
ग्रेट ग्रेट. पण मला सांग की मग कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं.
तुला मी माझी कविता वाचून दाखवतो कोल्हापूरची.
म्हणजे हे अजून एक दुकान आता सुरू केलंयस का.
अगं पहिल्या मी कविता लिहायचो. मी आज तुला माहिती आहे का, एका दाजी माझं पहिलं गाणं कोणी लिहिलंय, मी लिहिलंय. मेरी मधुबाला माझं गाणं कोणी लिहिलंय, मी लिहिलंय. जय जय महाराष्ट्र मी लिहिलंय. सो ही सगळी गाणी मी लिहिलेली आहेत. माझी मॅक्सिमम जी हिट आहे कांदे पोहे मी लिहिलेलं आहे. सो मी मूळचा कवी आहे आणि मग जाता जाता संगीतकार, मग जाता जाता गायक असा आहे. तर कविता कोल्हापूरची अशी आहे की खळाळत्या जीवनाचा निर्झर कोल्हापूर, मनातल्या माणुसकीचा पाझर कोल्हापूर. रंकाळ्यावरचा तू विचारलास की कोणत्या कोणत्या जागा आठवतात, तर रंकाळा, रंकाळ्यावरचा वारा कोल्हापूर, पन्हाळ्यावरच्या धारा कोल्हापूर, खासबागेतली कुस्ती कोल्हापूर, दुपारच्या जेवणानंतरची सुस्ती कोल्हापूर, देवल क्लबचं क्लासिकल कोल्हापूर, केशवरावचं फार्शिकल कोल्हापूर, चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा सुगंध कोल्हापूर, मनानं शरीरानं आत्म्यानं बेधुंद कोल्हापूर, मिसळीचं वाटण कोल्हापूर, पांढऱ्या रश्श्यातलं मटण कोल्हापूर, विन्या मिल्या पशा कोल्हापूर, पक्या दिप्या पर्या कोल्हापूर, शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर, शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर, राजकारणातला गेम कोल्हापूर,
अगदी
शाहिरीचा बाज कोल्हापूर, गळ्यातला साज कोल्हापूर,
दादा कोणक्यांचं माप कोल्हापूर,
दादा कोणक्यांचं माप कोल्हापूर, ढोलकीची थाप कोल्हापूर, ताराबाई पार्कातलं चुणचुणीत कोल्हापूर, ताराबाई पार्कातलं चुणचुणीत कोल्हापूर, शिवाजी पेठेतलं झणझणीत कोल्हापूर, स्टँडवरचे पोहे आमलेट कोल्हापूर, पोलचं जिमलेट कोल्हापूर, महाद्वार रोडवरच्या पक्ष्यांचं कोल्हापूर, चकचकीत रिक्षांचं कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये एक घाणेरडी रिक्षा दाखवायची आणि माझ्याकडनं 1000 रुपये घेऊन द्यायचे. पिठातली शिट्टी कोल्हापूर, रस्सा मंडळाची जमलेली भट्टी कोल्हापूर, मातीमध्ये पसरलेलं घोंगडं कोल्हापूर, नखशिखांत रांगडं कोल्हापूर, सुरेश वाडकरांचा गळा कोल्हापूर, ऊसाचा मळा कोल्हापूर, दसऱ्याला उधळलेलं सोनं कोल्हापूर, शिमग्याला पेटलेलं बेनं कोल्हापूर, दिवाळीतला भुसनळा कोल्हापूर, नाथ खुळा पिवळा निळा कोल्हापूर, कराड सांगलीची भाषा कोल्हापूर, बेळगावची आशा कोल्हापूर, दोस्तीच्या हाकेला साद कोल्हापूर, पण नडाल तर लय बाद कोल्हापूर, महाराष्ट्राची शान कोल्हापूर, शाहूंचा अभिमान कोल्हापूर, ज्योतिबाचा हात कोल्हापूर, अंबाबाईचा आशीर्वाद कोल्हापूर, माझ्या दाजीबाचा सूर कोल्हापूर, मेरी मधुबाला का नूर कोल्हापूर, क्षणोक्षणी जिथे तिथे जे जे भरपूर पुरेपूर ते माझं कोल्हापूर.
मस्त 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 मस्त, थांब थांब.
थँक्यू. जरा लांबली पण मी आज तुझ्याकडे पूर्णच वाचली म्हणलं.
पण मस्त मस्त झाली रे.
थँक्यू.
पण मला एक सांग, जेव्हा तू आता जेव्हा जातोस कोल्हापूरला, आता तू मुंबईत एवढा बिझी वगैरे आहेस, पण आता जेव्हा तू जातोस कोल्हापूरला, तेव्हा मुंबईचं काय मिस करतोस?
ओ, हा प्रश्न वेगळा आहे. काहीही मिस करत नाही मुंबई.
नाही,
त्यांना घेऊनच जातो, कोल्हापूरला जातो त्यावेळेला. पण शहर शहर जर का म्हटलं तर आपण असं पटकन म्हटलं, हा मुंबईने मला खूप काही दिलं, मुंबईने मला पैसा दिला, नाव दिलं, यश दिलं, सगळं दिलं, म्हणून त्याचे आभार आहेत मुंबई शहराचे. पण इथली गर्दी, इथला ट्रॅफिक, इथली इनडिसिप्लिन, इथला काय म्हणायचं त्याला, जिव्हाळा नसलेली माणसं, एकमेकांच्या घरात विरजण्याच्या वाट्या न जाणारी माणसं, स्वतःची दरवाजे लावलेली लावलेल्या बिल्डिंगा, रस्त्यात भेटल्यानंतर काहीतरी वेड्यासारखं का एकमेकांना माझ्या चेहऱ्याला काळं लागलं का म्हणून हसल्यासारखं हळ हसत्या आमच्या बोल दोन शब्द बोलत नाहीत की कोल्हापूरला तुमच्याकडे काय नाही, कवा आला, जेवण जाता काय, जेवण झालं काय, काय नाही ते जेवण झालं काय विचारतात, कधी सकाळी 8 वाजता पण जेवण झालं काय विचारतात. तर त्यामुळे खरं मी कोल्हापूरला गेल्यानंतर मी मुंबईचं काहीही मिस करत नाही.
सो लेट्स से की जर तुला रिटायर व्हायचं असेल आणि मुंबई सोडून जायचं असेल तर तू कोल्हापूरला जाशील. इज इट ॲज सिम्पल?
मी त्याच्याही आधी जात असतो, म्हणजे रिटायर व्हायची वाट नाही बघत.
ओके, ग्रेट ग्रेट. मला सांग की मग कोल्हापूरचे हा असा एखादा तुझा फॅन मोमेंट असेल ना की जो तू कधीच विसरणार नाहीस आयुष्यात?
पॅपिलॉन म्हणून एक जागा होती आणि तिथे त्यांनी पूल टेबल सुरू केलं होतं, तिथे माझे हे 2-4 मित्र झाले. त्यातल्या एका मित्रांनी, तो माझ्यावर भयंकर प्रेम आणि असं म्हणतो भक्त, मैत्रीमधला भक्त असतो ना तसा, की अवधूतल्या कोण काय बोलायचं नाही, अवध्याला अवधे बाकी काय बोलायचं बोला, शांत निशाने अवध्याला काय बोललास का नाही तर मुद्दा पाडीन तुझा, असा मित्र. त्यांनी पुढे लग्न केलं, 2-4-5 वर्ष झाले त्यांनी लग्न झालं, लग्न झाल्यानंतर त्यांनी त्याला बाळ झालं, मूल झालं त्यांना. तर मग मला फोन आला, अवध्या शाने माझ्या पोराचं नाव तू ठेवायचं बरं का, माझ्या पोराचं तू नाव ठेवायचं, बारसं करायचं, कधी सांग तुला कधी वेळ आहे, तू येतो सगळं सांग कधी बारशाला येतो, म्हणलं हा मी सांगतो म्हणलं. मला मी आपल्या कामात व्यस्त राहिलो वगैरे, मध्ये 2-4 फोन पण झाले, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग एक दिवस त्याच्या बायकोचा फोन आला, अहो भाऊजी ते असं आहे की तुम्ही यांनी सांगितलं की मुलाचं नाव तुम्ही ठेवणार. अरे हो वहिनी, सो सॉरी सॉरी, म्हणलं तुम्ही काय नाव ठेवलं? त्यामुळे नाही तेच सांगायला तुम्हाला फोन केला की तुम्ही आता बारशाला नाही आला तरी चालेल, पण माझ्या मुलाला आता वर्ष पूर्ण झालंय आणि त्याला बाळ्या बबड्या बंड्या म्हणतात कारण त्याला नाव नाही आहे, ते तुम्ही आत्ता मला ह्या फोनवर सांगा तर मी उद्या बारसं करणार आहे, आणि नाहीतर तुम्ही मी त्याला नाव नाही नाही तर असं म्हणून चिडून फोन आला होता वहिनींचा मला. आणि मग मी त्या फोनवर सांगितलं देवाचं नाव घेतलं, अमोघ ठेवा म्हटलं, अमोघ अमोघ म्हटलं, अमोघ म्हणजे त्याचं अमोघ अमोघ एक वर्ष मुलगा मुल जर का नावासाठी हो मग मी त्याचा तो फोन ठेवल्या बहिणींचा ठेवून त्याला फोन केला. अरे शान्या म्हणलं. शान्या हा शब्द मी मुद्दाहून इथे हे वापरतोय का सेन्सर्ड व्हर्जन ऑफ सम अदर वर्ड. ओके. तर म्हणलं असं काय केलास नावासाठी मला मी विसरलो ना. चालते की बाळ्या बंड्या म्हणतात की सगळेजण त्याला चालते त्याला काय फरक पडला.
असे मित्र पाहिजे सब सब सौ खून माफ. बरं मला सांग की तू आता 96 पासून लाईक वी सेड यू आर इन द इंडस्ट्री आणि 96 टू 2023 मोठा काळ गेलेला आहे आणि काळ हा फक्त वर्षांमध्ये मी म्हणत नाही आहे बट द वे इंडस्ट्री हॅज इव्हॉल्व्ड.
करेक्ट.
सो व्हॉट अकॉर्डिंग टू यू हॅज चेंज्ड ओव्हर द इयर्स इन द म्युझिक इंडस्ट्री?
व्हॉट अ ब्युटिफुल क्वेश्चन रीमा. इट्स अ खूप छोट्यात छोटं उत्तर द्यायला गेलो तरी सुद्धा वेळ लागेल. पण म्युझिकच्या बाबतीत मी सांगेन की बघ लॉजिकली की आपण कम्प्युटर रेव्होल्युशनच्या काळात सगळेजण आलो पुढे. सो मी ज्यावेळेला संगीत शिकायचो किंवा 10वी 11वी 10वीपर्यंत कम्प्युटर्स नव्हते त्यावेळेला स्पूल रेकॉर्डिंगची सिस्टीम होती आणि त्याच्यानंतर केवळ आमच्या संगीत क्षेत्रामध्येच नव्हे तर मोबाईल फोन्स नव्हते सगळं जग सी डी कॅसेट्स होत्या आणि हे सगळं रेव्होल्युशन जे आहे टेक्नॉलॉजिकल रेव्होल्युशन हे इतकं आलं की त्याच्याने प्रत्येक क्षेत्रामधला माणूस हल्ला. आणि आमच्या इनिशियल काळामध्ये मी स्वतः साऊंड इंजिनियर असल्या कारणाने तर माईक कुठला आहे स्टँड कुठला आहे वायर्स कुठले आहे ते एक्सएलआर आहे यांचं कुठलं सगळं मला माहिती असतं. सो आय एम अ क्वालिफाईड साऊंड इंजिनियर. सो त्याच्यानंतर ज्या वेळेला आम्ही संगीतकार म्हणून काम करायला लागलो तर आमच्यावर टेक्नॉलॉजीचा असर खूप जास्त होता. नवीन नवीन गॅजेट्स आणणे मग ट्रान्झिशन म्हणजे त्या स्पूलवरनं आम्ही हायट टेप्स आल्या हायट टेप्स नंतर हार्ड डिस्क रेकॉर्डिंग सेटअप्स आले मग सॅडी सारखं सॉफ्टवेअर विथ द हार्डवेअर आलं मग त्याच्यानंतर आता न्यूएंडो किंवा प्रोटूल्स वगैरे हे आला. सो हा सगळा 15 वर्षाचा काळ संगीत म्हणून संगीत करण्यापेक्षा टेक्नॉलॉजीकडे जास्त उढा राहिला सगळ्यांचा आमचा सुद्धा माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांचाच. आणि आता आम्हाला लक्षात आलं की सॉफ्टवेअर डझंट मॅटर अ लॉट म्युझिक इज म्युझिक.
वाव.
यु नो द सॉफ्टवेअर ऑर द टेक्नॉलॉजी इज बिल्ट टू रेकॉर्ड म्युझिक ऑर टू मेक म्युझिक. म्युझिक इज नॉट फॉर द टेक्नॉलॉजी.
करेक्ट.
हे उलट कळायला आणि वळायला वेळ लागला.
राईट.
सो हा हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे मेन की एका लाईन म्हणजे की काय बघितलं तर हे बघितलं आणि तिकडनं वेस्ट पश्चिमेकडनंच आपल्याकडे सगळं येतं. सो त्यांच्याकडे देखील आपल्या आधी रिअलायझेशन आलेलं आहे की आता एका गिटारवरची गाणी काढतात आणि लोक जस्ट दे रिलीज इट विथ जस्ट वन गिटार अँड नो अरेंजमेंट नो प्रोग्रॅमिंग ॲज सच आणि जस्ट दे रेकॉर्ड विथ अ हे आणि दे रिलीज इट आणि ते घेणारी पण जी मुलं आहेत आता नेक्स्ट जनरेशनमध्ये की पूर्वी आपण कसं होतं बघ की हाय फिडेलिटी सिस्टम्स हायफाय सिस्टम्स. सो रिक्षामध्ये पण ते मोठ्याने वालो धाकचुक धाकचुक धाकचुक
करून
झंकार बीट्स वगैरे. आता ते सगळं बंद झालंय. 99% ऑफ द म्युझिक इज हर्ड ऑन एअरपॉड्स ऑर व्हॉटएव्हर. म्हणजे रिक्षावाला पण काना लावून ऐकतो. आता ते मोठ्याने गाड्यांमधनं आवाज करून ते खाली सबवूफर लावून गाड्यांतले ते आय डोंट नो सबवूफर मिळत सबवूफर ते रस्त्यावरनं गाडी जायची आणि अख्खा रस्ता हलायचा धूप 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 ते सगळं बंद झालं नेक्स्ट जनरेशन. सो नेक्स्ट जनरेशन जर कानात बोळे घालून ऐकतं त्यांना फरक नाही पडत की तुम्ही ते हॅपनिंग म्युझिक त्यांना आवडणारं म्युझिक ते ऐकतात
सोलफुल.
सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह चेंज वी आर वॉकिंग टुवर्ड्स नाव असं मला
वाटतं. बट देन इवन त्या काळामध्ये जेव्हा फिल्म मी म्युझिक आणि रेहमान होता आणि हे होतं ते होतं त्यावेळेलाही इंडिपेंडंट म्युझिक बऱ्यापैकी अस्तित्वात होतं. म्हणजे आय रिमेंबर मराठी गाण्यांचे म्हणजे आशाबाई लताबाई यांचे पण अल्बम्स निघायचे वेगळे.
करेक्ट.
राईट. की जसं ऋतू हिरवा अल्बम आला
किंवा
असे. पण आजकाल असे अल्बम्स निघतानाच दिसत नाहीत रे.
नाही आता परत इनफॅक्ट त्याचाच काळ आलाय. म्हणजे आता तू बघशील ना तर आमच्याकडे पण आता आम्ही सूर्यनवाध्यास नावाच्या माध्यमातून आम्ही सिंगल्स केली. म्हणजे ह्या वेळेला म्हणजे नाव कम्पॅरिझन बघ की पूर्वी ज्या वेळेला आम्ही जिंकायचो तो फायनल जिंकलेल्या एका मुलाला एस्टॅब्लिश एका संगीतकाराचं गाणं मिळायचं फायनल अवॉर्ड म्हणून सारे गमच. त्यावेळेला आम्ही ह्या वेळेला काय केलं की ज्या वेळेला आपण 1500 मुलांमधनं 550 550 50 आपण शेवटचे 16 आणले त्या 16 8 मुलं जी आली त्या 8ही मुलांना आजच्या एस्टॅब्लिश संगीतकारांनी एक एक गाणं करून दिलं.
ओके.
ही ऍक्टिव्हिटी आम्ही प्रोडक्शन हाऊस म्हणून राबवली.
वंडरफुल.
इट वॉज टेलिकास्टेड ओव्हर द चॅनल आणि आम्ही आमच्या युट्यूबवरनं त्याचं प्रीमियर्स केले आणि ऑल प्लॅटफॉर्म्सवरती ते अवेलेबल आहे थ्रू माय म्युझिक कंपनी. सो नॉन फिल्म म्युझिक और हे आता परत येत आहे आणि फार मोठ्या प्रमाणात येत आहे. मी यावर्षी अल्बम करतो ना आता माझा 3 मार्चमध्ये माझा
इनफॅक्ट नेक्स्ट क्वेश्चन होता की वेन इज युअर नेक्स्ट अल्बम.
अगदी इट्स जस्ट राऊंड द कॉर्नर.
राईट, तू टॅलेंट शोज जज करतोयस राईट फ्रॉम 2008. जसं मी म्युझिक इंडस्ट्रीचं तुला विचारलं तसंच तू स्वतः 96 कॉम्पिटिशन जिंकलास, नॅशनल लेवलची जिंकलास, त्याच्यानंतर 2008 पासून तू जजिंग करायला लागला.
2006 ऑलमोस्ट.
2006, yeah. Right? So, how has that evolved?
Me, कुणाच्या बाजूने? Me as a judge or participants?
No, from the participants.
फारच काय फरक पडलाय. म्हणजे मी एक मध्ये स्टेटस ठेवलं की 10 वर्षांपूर्वीचा रियालिटी शोज मध्ये पार्टिसिपेंट म्हणून येणारा मुलगा हा 10 वर्षांनी जो आता येतोय हा 100 वर्ष पुढे आहे.
ओके.
हा कारण काय झालंय की केवळ आम्हीच नव्हे बाकी सगळ्या हिंदीमध्ये सुद्धा रियालिटी शोजमध्ये ह्याबद्दल इतकं बोललं गेलं, इतकं शिकवलं गेलं घर बसल्या की त्यामुळे ती मुलं जेव्हा येतात त्यांना सगळं माहिती असतं. ते सगळं शिकूनच आलेले असतात. ते त्यांना तुम्ही पुढे काय सांगणार, तुम्ही जज काय करणार. सूर ताल माहिती आहेत, रागदारी ते शिकत असतात. त्यांना हिंदुस्थानी क्लासिकलमध्ये सगळे राग माहिती आहेत, वेगवेगळे प्रकार, ठुमरी, दादरा, गझल सगळं माहिती आहे. हेच असतं. वरती त्यांना टेक्निकल पण माहिती असतं सगळं की रेकॉर्ड कसं करावं, माईकच्या समोर कसं उभं राहावं, थ्रो कसा असावा, विब्राटो काय असतो, व्हॉइस फ्राईंग काय असतं, फॉल्सेटो काय असतो, हे सगळं शिकून येतात. म्हणजे जे आम्ही इथे आल्यानंतर जिंकल्यानंतर 96 मी सारेगम ज्यावेळेला हिंदीमधलं जिंकलो 97 प्रिसाइज, तर त्याच्यानंतर मला व्हॉइस फ्राईंग वगैरे हे नंतर कळलेल्या गोष्टी आहेत पार्श्वगायन सुरू केल्यानंतर. आणि आता ऑडिशनला येणाऱ्या 1500 अर्ध्या लोकांना 50% मुलांना ते सगळं माहिती असतं थँक्स टू दीज रियालिटी शोज ओनली. ओके. कारण बरं जे लोक मास्तर शिकवत आहेत वेगवेगळ्या गावागावांमध्ये जे म्युझिक शिकवत आहेत ते सुद्धा हे ऐकून ऍप्लिकेशन करून शिकवत आहेत त्याचं ऍप्लिक. सो ही मुलं खूप पुढची म्हणजे तिकडनं सुरुवात होती त्यांची. Right. जिकडे आम्ही ऑलमोस्ट संपायचो तिकडे त्यांची सुरुवात होती.
पण मग ऍज ज्युरी किंवा ऍज जजेस युअर लाईफ मस्ट बी सो मच मोर डिफिकल्ट आय वुड से.
नो ऍक्च्युली नो. कारण माझं पण काय मी इव्हॉल्व जसं जज म्हणून होत गेलो तसं मला लक्षात आलं की ह्या सगळ्या मुलांना ना शिक्षण मिळत असतं पण संस्कार मिळतातच असं नाही. दोन गोष्टी फार वेगवेगळ्या आहेत. जसं इन्फॉर्मेशन आणि नॉलेज मधला फरक आहे ना तोच शिक्षण आणि संस्कार मधला आहे. की तुम्हाला गायचं हे ठीक आहे, सूर ताल आणि लय विब्राटो ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी हे त्यांना त्यांच्या सरांनी पण शिकवलं असतं, आम्ही गाण्यानंतर पण शिकवतो. पण का गायचं, का गायचं, कधी गायचं, कुठली भावना मनात आल्यानंतर गायचं, आपण गात असताना गायक किंवा पार्श्वगायक म्हणून आपण फॉर एक्झाम्पल त्याला थाउजंड्स ऑफ आस्पेक्ट्स टू इट बट फक्त पार्श्वगायनाबद्दल बोललो तर आपण कोण आहोत पार्श्वगायक म्हणजे तर आपण एका ताटातलं लोणचं किंवा त्याहून छोटीशी गोष्ट आहोत. एक फिल्म आहे त्याच्यामध्ये 100 लोकांचं काम असणार आहे, एक दिग्दर्शक त्याचा लीडर ऑफ द शिप आहे, त्याचं ते विजन आहे ते आपण साकार करताना फक्त पार्श्वगायनाची जबाबदारी तुमच्यावर आहे.
बरोबर.
ती चौकट त्यावेळेला रेकॉर्ड करताना तुमच्यावर 50 म्युझिशियन्स जर का आहेत तर त्याचं प्रत्येकाचं आपलं काय काम आहे ते रिस्पेक्ट करून आपला जॉब ह्या आपण स्वतः नतमस्तक व्हा, नम्र व्हा, हे संस्कार आहेत. जे मी करण्याचा आता जास्त प्रयत्न करतो. ज्यावेळेला शिकलेली मुलं येतात त्यावेळेला मला असं वाटतं शिक्षण भाग माझ्याकडनं शिकून बरंच झालेलं आहे, आता मी संस्कार करतो.
राईट. पण मग ॲज अ पेरेंट यू हॅव टू सन्स राईट. सो ॲज अ पेरेंट ज्या वेळेला तू म्हणालास की यांना शिक्षण असतं, त्यांचे आई वडील त्यांना घेऊन आलेले असतात, बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की या आई वडिलांच्याच इच्छा आकांक्षा असतात की या मुलांनी खूप हे व्हावं, तर तू अशा आई वडिलांना काय सांगशील?
खूपच छान विचारतेस तू रिमा. म्हणजे हे बोलायला मिळत नाही कुठे. हे एक्झॅक्टली उलटं झालंय आता.
रिअली?
अगदी उलटं झालंय. म्हणजे ज्या जो जी पॉझिटिव्ह गोष्ट मुलांच्या बाबतीत आणि त्यांच्या गाण्याच्या टॅलेंटच्या बाबतीत झाली त्याच्या एक्झॅक्टली उलटी गोष्ट पालकांच्या बाबतीत झाली. आमच्या वेळेच्या पालकांना म्हणजे आमच्या वेळ काय काय 15 वर्ष आधीची गोष्ट आहे. माझ्या बाबांना अजिबात वाटत नव्हतं की मी गाण्यात करिअर बिरियर करावं. कशाला गाणं म्हणजे काय. आणि त्यांनी जिंकलं, हा जिंकलं ठीक आहे बाबा, ते नॅशनल लेवलला टेलिव्हिजन टीव्हीवर दिसणार, वा वा छान, आता उद्यापासून ऑफिसला आहे मात्र. पण आताचे पेरेंट्स येतात ते म्हणतात की सूर नवा ध्यास नावाच्या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाली मुलगी किंवा मुलगा, म्हणून आम्ही औरंगाबादहून तिच्या करिअरसाठी मुंबईला शिफ्ट झालो.
ओके.
आम्ही वडिलांनी नोकरी सोडली, आता आई काहीतरी बघते, चार घरचं काहीतरी करते, आणि नवरा इथलं, मी का आता मुलीला शिक्षण चांगलं मिळावं, तिचं करिअर करावं, हे त्या मुलासाठी किती प्रेशरायझिंग असेल, म्हणजे हे मला या पालकांचं अजिबात पटत नाही आणि आवडत नाही. आणि गायक व्हायचा तर सुरेश वाडकर कोल्हापूरमधनं येऊनच गायक झालेला माणूस आहे. मी इथे राहिलो गोष्ट वेगळी, पण अनेक गायक गायिका जे आलेले आहेत, आता सुनिधी दिल्लीहून आलेली आहे, सोनू निगम दिल्लीहून आलेले आहे, बप्पी दा, किती लोक बाहेरनं आलेत, गाव छोट्या छोट्या गावातून आलेत. तर तुम्ही त्यांचं बालपण हिरावून घेऊन त्यांना इथे आणून, ते लहान मुलाला कळत नाही असं नाही की आपले आई बाबा आपल्या गाण्यासाठी इथे आलेत, आपली शाळा बदलली, म्हणजे त्या गाण्यावर त्याचं किती प्रेम लागेल राहील. एकदा आंद्रे ऍगसीला प्रश्न विचारला होता की तुला जगात सगळ्यात आवडती गोष्ट कुठली, तर त्यांनी टेनिस सांगितलं होतं. कारण तो म्हणाला की मला एक तर माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण केलं, माझ्या वडिलांनी लहानपणापासून मला दिवसातले 20 तास फक्त टेनिस आणि त्याखेरीज काही दिलं नाही, आणि आता माझ्या आयुष्यानं जर का टेनिस गेलं तर मला दुसरं काही येत नाही. सो दॅट टेनिस इज द थिंग आय हेट द मोस्ट.
पण म्हणजे इट इज प्रॅक्टिकली अपरूटिंग युअर चाइल्ड ना, म्हणजे ज्या मातीत तिची ती कला खुलती आहे मुलीची किंवा मुलाची, त्या मातीतूनच तुम्ही तिला तिला किंवा त्याला उपटून बाहेर काढता.
ऍब्सोल्युटली,
विच इज सो रॉंग.
आणि गाणं असू दे, नाच असू दे, किंवा कुठलीही कला असू दे, हे फक्त माध्यम आहे असं मला वाटतं. राईट. मी माझ्या मुलांना कायम सांगतो की बाकी सगळं बघा, जगात काय चाललंय बघा, तुमची तो रेसलेसनेस जर का आतमध्ये आला नाही तर तुमच्याकडे नुसते सूर असतील तर त्याचा काही उपयोग नाही. तुमच्या सुरांच्या पाठीमागे भावना पाहिजेत, भावनांच्या पाठीमागे अभ्यास, आणि समाजातलं तुमचं एक रेसलेसनेस जो आपण त्याला म्हणतो, अस्वस्थता हवी, तो स्पंज म्हणून तुम्ही वापरायला पाहिजे, मग तुम्ही सोडाल काहीतरी. जर का बाहेरचं आतमध्ये काय घेतलंच नाही तर सोडणार काय.
दॅट रिमाइंड्स मी, टेल अस अबाउट युअर सन्स.
सो अथांग आणि अभेद्य, मोठा आता लॉ करतोय, आणि हा, आणि धाकटा जो आहे तो कॉमर्समध्ये काही, म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये त्याचं हे चालू आहे, अभ्यास चालू आहे.
त्यांना कोणालाही तुझ्या ह्याच्यात?
दोघंही गातात, दोघंही उत्कृष्ट गिटार वाजवतात, दोघंही कंपोज करतात.
वंडरफुल.
येस. त्यामुळे त्यांना मी सांगितलं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही हे करू शकता.
बरोबर. पण प्रोफेशनल करिअर कोर्सेस
मी नाही, दोघे शिकतात ना, दोन्ही दोघे शिकतात, गाणं शिकतात. पण करिअर किंवा अशा पद्धती त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते करतील असं मला वाटतं. मी त्यांना करही सांगत नाही, नको करू पण नाही सांगत.
करेक्ट. मला सांग की एक तारा ही जी तुझी फिल्म होती, ती बघितल्यावर असं वाटलं की तू खूप जवळून ती गोष्ट बघितली आहेस किंवा अनुभवली आहेस. सो व्हॉट वॉज द इन्स्पिरेशन? कलाकार जो असतो तो नेहमी, तू आत्ता जसं म्हणालास, अस्वस्थ पाहिजे. राईट. अस्वस्थ असतो तो आतून. सध्या काय अस्वस्थता आहे मनात?
मी म्हटल्याप्रमाणे जे जात गाणं मी जे केलं ती सगळ्यात मोठी अस्वस्थता आहे. कारण ते जात नावाची गोष्ट जी आपल्या देशाला कलंकासारखी लागलेली आहे, त्याच्यावरती कित्येक पिढ्या ज्योतिबा फुलेंपासून आंबेडकरांसारख्या लोकांनी ती पुसण्याचा विविध प्रयत्न केले, तरी अजून ती इतकी त्वचेच्या आतमध्ये घुसून बसली आहे लोकांच्या की ती बाहेर निघणं फार अवघड आहे. सो त्याबद्दल थोडंसं काहीतरी करावं. मी एकटा काहीच करू शकणार नाही, पण ती अस्वस्थता आहे. पुढच्या काही जे काही कलाकृती करीन त्यात एक गाणं तर झालं, त्याला खूप अप्रिसिएशन पण मिळालं जात रॅप सॉंगला, पण त्याबद्दल करावं असं मला फार वाटतं.
फॅन्टॅस्टिक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑल्सो वी हॅव अ सेगमेंट कॉल्ड पब्लिक सब जानती है. ओके.
ओके.
सो आता आम्ही सगळे तुला प्रश्न विचारले, राईट? लोकांनी पण पाठवलेले प्रश्न होते, ते पण मी ह्याच्यामध्ये घेतलेत. पण तुला पब्लिकला काय प्रश्न विचारायला आवडतील असे 3 प्रश्न सांग.
अरे बापरे. मग मी लोकांना मला विचारायला आवडेल की मित्र हो, आपल्या देशाला आपण स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, आपण म्हणतो ते ब्रिटिश 150 वर्ष आपल्यावर राज्य करून आपल्या देशाची वाट लावून सगळं तोडून बिळून गेले वगैरे, 75 वर्षात तुम्ही काय? आपण ह्या सगळ्याचं खापर आपल्या नेते आणि भ्रष्ट नेत्यांवरती फोडतो. पण मला सांगा, लिफ्ट पहिली भारतात बसून किती वर्ष झाली असतील?
100 पेक्षा.
बरोबर आहे. तरी आज अर्ध्या लिफ्ट मध्ये लिफ्टमन सारखा जॉब का लागतो आपल्याला? व्हाय डू यू नीड वन लिफ्टमन टू सिट देअर ऑन अ स्टूल अँड प्रेस दॅट बटन फॉर यू? तू सांगणार चौथ्या नंबरच्या माळ्यावर जायचंय, तुला दाबता येत नाही बटन, मग तो बसवावा का लागतो? त्याला कामधंदे नाहीत म्हणून, आपल्याकडे जनता जास्त आहे म्हणून? नवे राजा, तू आणि तुझ्यासारखी अनेक लोक लिफ्टमध्ये कुठे थुकतात, घाण करतात. साधी गोष्ट आहे, बाहेर ज्यावेळेला लिफ्टच्या आपण उभे असतो, तुझ्या प्रश्नाच्या स्वरूपात करायचं असेल तर तुला खाली जायचं असताना वरचं बटन का दाबतोस रे? मग खालनं वरती लिफ्ट येते, तू कारण नसताना त्या लिफ्टमध्ये आतही घुसतोस, बाजूच्या माणसाबरोबर चौथ्यावरनं सातव्या मजल्यावर जातोस आणि परत खाली येताना ग्राउंडला येतोस.
बरोबर.
तुला एवढी अक्कल, एवढी शिक्षण झालं नाही का आपल्याकडे?
ट्रू.
बरोबर. असा माझा हा ह्याच धर्तीवरचे प्रश्न आहेत. हा लिफ्टमनचा पहिला आहे.
75 वर्षात काय?
हा,
दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न
तेच की ड्रायव्हिंग लायसन्स ज्यावेळेला मिळतं त्यावेळेला ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्या लक्षात दुसऱ्या दिवशी विसरायच्या असतात का? हे मला म्हणजे खरं सांगू, ज्या ज्या आपल्या महात्म्यांना ज्या शिक्षा दिल्या गेल्या ना मोठ्या लोकांना, सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली, टिळकांना मंडालेच्या तुरुंगात पाठवलं गेलं वगैरे, त्याच्याहून जर का जास्त राग असताना कुणावरती जर का शिक्षा द्यायची असेल तर मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवायला सांगायची. म्हणजे तुम्ही अजूनही मुंबई पुणे एवढा मोठा हायवे बांधला तरी तुम्ही घाटात गेल्यानंतर ट्रकवाले पहिले राईटच्याच रो मध्ये असतात, ते का असतात? असा माझा तिसरा प्रश्न आहे.
ओके.
आणि तुझी परवानगी घेऊन मी मग ह्याच्यावरती मी एक छोटस आंदोलन करतो, ते मी तू सांगितलं चालेल का? प्लीज
प्लीज चालेल.
ओके मित्रांनो, या ड्रायव्हिंगसाठी आणि या लेन तोडणाऱ्यांसाठी ना आपण रस्त्यात, जसं आपण रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यात जर का घाणेरडं फुलपट कसपट पडलं असेल तर उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकावं, 1 सेकंद लागतो. त्याप्रमाणे जर का एखादा ट्रकवाला उजवीकडनं चालला असेल तर तुमची गाडी त्याच्या पुढे नेऊन डावीकडनं गाडी थांबवा, त्याचं मोशन तोडा, इस्पेशली मुंबई पुण्याच्या घाटामध्ये, तो खाली उतरून तुम्हाला मारायला येईल, त्यावेळेला तुम्ही पळून जा.
हे
आंदोलन करा सगळ्यांनी. आणि तुम्ही सगळ्या गाड्यांना थांबू नका, प्रत्येक छोट्या गाडीनी जर का एका त्या ट्रकला थांबवण्याचं केलं तरी आपलं आंदोलन 15 दिवसात यशस्वी होईल.
व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. चालेल, डन. सो ज्यांनी ऐकलेलं आहे आणि जे मुंबई पुणे प्रवास करतात त्यांनी हे लक्षात ठेवा, हे आपल्याला करता येण्यासारखं आहे. आपले 2 मिनिटं जातील पण 15 दिवसात आपली राईट लेन मोकळी होईल. अनदर थिंग दॅट हॅज चेंज्ड ओव्हर द इयर्स इज द ग्रिप ऑफ सोशल मीडिया.
बापरे, हो.
काय वाटतं त्याच्याबद्दल ऍज अ सेलिब्रिटी? म्हणजे यू आर अ सेलेब इव्हन बिफोर सोशल मीडिया केम अँड यू आर अ सेलेब इव्हन नाव. व्हॉट डू यू थिंक अबाउट
इट? इट हॅज मेड अ स्लीव्ह्स यार. म्हणजे आपल्याला त्यांनी, आपल्याकडनं आपण गुलाम झालो सोशल मीडियाचे असं मला वाटतं. आणि बहुतांश, मी फक्त खूप बोलण्यासारखं आहे ना याच्यामध्ये, किती बडबड करायची, मी फक्त कलाकारांबद्दल बोलीन आणि नवीन जे जनरेशनमधनं येतात त्यांच्याबद्दल बोलीन की तुम्ही 2 मिनिटं थांबा आणि विचार करा. मी तुम्हाला सांगत नाही योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय. बरोबर आहे. की तुम्ही एक काहीतरी रील टाकलं आणि ते खूप पॉप्युलर झालं, वा छान, कॉंग्रॅच्युलेशन्स. काय फरक पडला आयुष्यात? की तुमचे थोडेसे सबस्क्रायबर वाढले. आत्ता त्यांनी मॉनिटायझेशन चालू केलंय आत्ता, पण ते तुमचं पोट भरणं इतकं आहे का? नाही. सो हे किती फोल आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. अर्थात ते इतकं बोले का म्हणून त्याच्यावरनं भावेब नकोच करूया? नाही नाही. तुम्ही एक गाणं काढता कलाकार म्हणून, तुमचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही म्युझिक कंपनी दिलं किंवा तुमची म्युझिक कंपनी आहे, जे काय ते विकलं जातं का? हो. ते ऐकलं जातं का? हो. तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही पॉप्युलर होता का? हो. त्याच्याने तुम्हाला कार्यक्रम मिळतात? हो. कार्यक्रमातून पैसे मिळतात? हो. घर चालतं? हो. मग हे करण्यासाठी, ते गाणं गाण्याला सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला सोशल मीडिया थोडासा वापरावा लागतो का? हो. तेवढा वापरा. पण सकाळी उठल्यानंतर मी ब्रश कसा करतो? आणि मग कुठला तरी हॅशटॅग प्रचंड काहीतरी टकटकडक टकटकडक आणि वरती काहीतरी 2 टक काय कशाला? आणि त्यातून करायचंय ना, तर मला वाटतं तुम्ही मराठी आहात ना, तुम्ही मराठी लोकांचं काहीतरी करा. वेड पिक्चर आला, वेडचं काहीतरी ते मला काहीच हरकत नाही, आनंद आहे कारण त्यांनी तुम्ही ते पॉप्युलर करताय फिल्म, मराठी फिल्म. हिंदी जे तुम्ही मोठ्या मोठ्या आर्टिस्टची रील्स, कारण नसताना आपले हिरो हिरोईन्स आणि आपले आपले स्टार्स मराठीतले सो कॉल्ड स्टार्स हे सलमान खान रील केलं की ते स्वतः करतात, त्या सलमान खानला टॅग करतात, सलमान खान कुत्र्याची लायकी देत नाही, बघत नाही तिथे वळून.
करेक्ट.
तुम्ही कशाला करता, स्वाभिमान नाही का? अजिबात मी तर कधी असं करत नाही, आणि हिंदीतल्या लोकांना नाही करत, ज्यांनी ज्याचं जो तुम्हाला अप्रिशिएट करेल असं करा. तुम्ही तुम्ही इकडचे सेलिब्रिटी आहात ना, सो केलंच तर ह्या गोष्टी करा, असं माझं सोशल मीडियाबद्दल म्हणणं.
राईट. ऑल्सो मला सांग की आत्ता जे नवीन कलाकार आहेत, आता तू म्हणालास की तू मागच्या 2 वर्षात बरीच गाणी गायलास इतर म्युझिक डिरेक्टर्स, राईट? सो ही जी नवीन पिढी, सॉरी नवीन पिढी नाही, ज्युनियर म्युझिक डिरेक्टर, जे तुला ज्युनियर म्युझिक डिरेक्टर्स आहेत, त्यांच्यामधले कोण असे तुला एकदम प्रॉमिसिंग वाटतात की ये बंदे में दम आहे बास?
आता खूप आहेत तसे, पण मला मी आवर्जून नाव घेईन समीर साप्तीसकर.
ओके.
हा, त्यांनी आत्ता मला बांबूमधलं गाणं माझं काय सुंदर गाणं दिलं मला त्यांनी.
अच्छा.
फार सुंदर गाणं दिलं. समीर आहे, ऋषिकेश सौरभ आणि ते तिघ जण जे करतात ना.
ओके.
अफलातून करतात ते.
आता रिसेंटली ऐकलेल्यांमधलं असं कोणतं गाणं आहे की जे तुला खूप आवडलं, तुझं नाही? हा
हे बघ, मला ना मी तुला सांगितलं ना, मला काहीच प्रश्न आधी सांगून ठेव. मी तुला माहिती आहे दररोज मी नवीन गाणी ऐकतो, आणि मराठीमध्ये असं एकही गाणं नाही जे रिलीज झालंय मी ऐकलेलं
नाही.
मग ते वेगवेगळे ऍपल असू दे किंवा युट्यूब असू दे किंवा नवीन, आणि माझी सगळी मित्रमंडळी आहेत ना. हा, मगाशी राऊत नाव घेताना रोहित राऊत, तो पण छान कंपोज करतो. सो ही मला सगळी मित्रमंडळी पाठवत असतात की माझं नवीन गाणं आलं ऐका, मी ते सगळी ऐकतो. त्यातली आवडलेली मराठी नवीन गाणी मी एक वेगळी प्लेलिस्ट करून ठेवतो, ज्यातलं मी तुला सांगेन. हा, म्हणजे बघ, माझं स्मरणशक्ती कमी असली तरी मी
यू सो ऑर्गनाइज
ऑर्गनाइज्ड
ती म्हणूनच एवढी दुकानं तू चालवू शकतो.
आता विजय प्रकाश निघालेलं अजित परबचं गाणं, ही अनोखी वाट कोणी थांबरी, नाही हे मला वाटतं मोडकच आहे.
ओके.
मोडकच आहे हे. आणि अजून सांगू का, हर्षवर्धन वावरेचं अलविदा म्हणून झिम्मामधलं गाणं आहे ते मला आवडतं. माझ्या राजाला परत, अमितराजची ही सगळी गाणी मला खूप आवडतात. अमितराज इज वन ऑफ द फेवरेट कंपोजर्स. तो माझा माझ्या बरोबरचा एक्झॅक्ट माझ्या आहे, पण तो हिंदी बोलत होता म्हणून तुम्हाला लोकांना वाटतं ज्युनियर आहे, पण तो हिंदीत काम करत होता. मग तो मराठीत आला 10 वर्षांनी. सो अदर यू यू आय कांट कॉल हिम ज्युनियर.
नो, यू शुड नॉट.
हा, मग रोहन रोहनचं काम मला खूप आवडतं. सो दीज आर ही काही गाणी आहेत.
अद्भुत, मला राहावतच नाहीये म्हणून मी विचारते, एव्ही प्रफुल्ल चंद्राची
कमाल, तो भयंकर आवडता आहे माझा.
हो ना.
आणि मी त्याला आत्ता परवा दिवशी त्याच घर बंदूक बिर्याणी म्हणून येत आहे पिक्चर, त्यातलं गाणं त्यांनी ऐकवलं. आणि गोदावरी मधली गाणी त्याची,
खळखळ गोदा, म्हणजे मी तर ते लूप मध्ये ऐकते ते गाणं.
हे बघ आहे माझ्याकडे.
ब्रिलियंट, इट इज अ ब्रिलियंट सॉन्ग.
मग ही चामूची प्रार्थना आणि हे चामूचे मागणे, हे माझं आत्ताच गेल्या
गेल्या
10 वर्षातलं सगळ्यात आवडतं गाणं. ही चामूची प्रार्थना समीर सामंतनी लिहिले, तो आधुनिक संतच आहे, म्हणजे तो कमाल लिहिले.
आणि शब्द इतके सोपे, आणि तरी ते
काय फिलॉसॉफी, माणसानी माणसाशी माणसा समवागणे, ही चामूची प्रार्थना आणि हे चामूचे मागणे.
फॅन्टॅस्टिक. मला सांग, अदर दॅन आता तू हिंदी फिल्म करतोयस ना, त्याच्याबद्दल सांग ना आम्हाला.
आता मला ते बॉन्ड साईन करून घेतलं त्यांनी.
हो, सॉरी. मग तुझ्या प्रोडक्शन हाऊसची आता कोल्हापूर डायरीज जे येणार आहे त्याच्याबद्दल सांग.
ती अंगमली डायरीज म्हणून एक फिल्म आहे साऊथची, त्याचा रिमेक आहे. आणि जो राजन दिग्दर्शक आहे, ज्यांनी आधी हिंदी फिल्म्स केल्या होत्या.
ओके.
आणि इट्स अ ब्युटिफुल फिल्म.
ओके.
भूषण पाटील म्हणून नवोदित ऍक्टर आहे, त्यांनी काम केलं त्याच्यामध्ये. आणि कोल्हापूरचं एक वेगळंच रूप, म्हणजे माफिया आणि मारामारी आणि हाणामारी आणि असं असं आहे ते.
ओके.
राडा फिल्म आहे ती फुल.
ग्रेट 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 ग्रेट. मला सांग, आमची आता ही शेवटची सेगमेंट आहे, ठीक आहे? सो दिस इज कॉल्ड स न वी वी.
ओके.
ओके. सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आत्ता जर तुला कोणी एक पोस्ट कार्ड दिलं आणि सांगितलं तुला ज्या व्यक्तीला लिहून काहीही मेसेज पाठवायचा आहे त्या व्यक्तीला पाठव,
तक्रार
जे सांगायचं असेल ते सांग.
आणि कुणाला?
कुणालाही. इट कुड बी एनी वन, लिव्हिंग, डेड, इन द फ्युचर, इन द पास्ट, एनिथिंग.
मला तू हे करायला वेळ द्यायला पाहिजे होतास.
मी ज्यांच्याशी आधी क्वेश्चन डिस्कस करते त्यांना पण मी हे सांगत
नाही सांग त्याचं काय माहिती सांगू आपण शकतो मी आता उत्तर देणारच आहे 2 मिनिटात पण मी घरी गेले तर मला वाईट वाटेल की अरे मी ह्याच्यापेक्षा ह्याला हे सांगायला पाहिजे होतं
मग ते तुझ्यातला परफेक्शनिस्टला तुला शांत ठेवलं
मला विक्रम काकांना लिहायला आवडेल पत्र की आपण खूप त्यांना लिहिन की सानविवी विक्रम काका सानविवी कसे आहात तिथे शांत आहात ना
काय रे त्यांना विचारांना
नाही आमचं रिलेशन तसं होतं मी असं लिहिले त्यांना वाटणार ते वरनं टपलीत मारतील माझ्या तिथे आणि आपण मी शेवटी भेटू शकलो नाही त्याचं मला फार वाईट वाटतंय आपण काही गोष्टी प्रायोरिटीवरती ठेवत नाही आणि शेवटच्या दिवसांमध्ये आपण खूपदा बोललो तुम्ही आणि मी पण ती शेवटची भेट राहून गेली आपण काळाला खूप आपण ग्रँटेड घेतो जी गोष्ट आपल्याला वाटते की आरामात आपल्याबरोबर वर्षभर राहील ती अचानक कापरासारखी महिन्याभरात उडून जाते आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे त्याच्या बदल्यात आपण जी कामं करत बसलो ती एवढी महत्त्वाची नव्हती जायला पाहिजे होतं एकदा भेटायला पाहिजे होतं आणि तुमची जी काही मतं होती त्याच्या सगळ्याशी मी सहमत होतो अशातला भाग नाही परंतु तुमच्या मतं मांडण्याआधीचा तुमचा त्या विषयावरचा अभ्यास त्याची खोली इतकी जबरदस्त असायची त्यामुळे तुमची मतं मांडताना थोडीशी कणखरता जी समोरच्याला कटुता वाटायची अशी तुमच्या बोलण्यामध्ये यायची तर ती शिकवण म्हणून मी लक्षात ठेवली आहे विक्रम काका आणि आज मला बरेच लोक सोशल मीडियावरती किंवा कुठेही म्हणतात की तुम्ही राजकीय चित्रपट केलेला तू दिग्दर्शक असून राजकीय घटनांबद्दल तू भाष्य का करत नाहीस तर तुमचं आणि माझं सहमत ही एक गोष्ट की सोशल मीडियावर ही जागा ती मतं मांडण्याची नव्हे म्हणून मांडत नाही पण जेव्हा किंवा माझ्या माध्यमातून मांडीन त्यावेळेला तुम्ही जो अभ्यास करून मग मांडायचा मग बोलायचा तो तेवढ्या खोलवर अभ्यास कायम करीन आणि मगच मतं मांडीन आणि ज्याप्रमाणे मत एकदा मांडल्यानंतर परत मागे घ्यायचं नाही जर का मागे घेण्यासारखं असेल तर मांडायचं नाही ही जी त्यांची शिकवण होती ही तुमची कायम बरोबर राहील
वंडरफुल 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 विक्रम काका इज गोइंग टू बी सो हॅपी व्हेअरएव्हर ही इज अवधूत काय म्हणू आता थँक्यू म्हणू का
नको नको
नको ना
मी थँक्यू म्हणेन तुला
पण तू वेळ काढलास आणि तू आलास आधी पण एकदा मी कॅन्सल केलं आणि काय काय होतं पण तरी तू आलास आवर्जून आलास त्याच्यासाठी आमचे श्रोते आर व्हेरी हॅपी आणि म्हणून त्यांच्यातर्फे मी तुला थँक्यू म्हणते
नाही मी ही तुझे आधीचे सगळे पॉडकास्ट सगळे ऐकतो आणि मी वाटच बघत होतो की मला ही कधी बोलवते कारण पद्मश्री नसलं तरी त्या पद्धतीचा अवॉर्ड आहे की तुम्ही या असल्या शोवरती लोकांना बोलवता आता माझ्या
आता तू माझी खेच
नाही असं जे असतं ना की मला का नाही मिळालं तर आता मला मिळालं त्यामुळे आता मी पण स्टार झालो आहे ना सो थँक्यू
यू आर मोस्ट वेलकम